चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युक्रेन 529,900 टन पोचले साखर उत्पादन। युक्रेनच्या नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्युसर्सनुसार साखर रिफायनरींनी 2020-2021 विपणन वर्षाच्या पूर्वी 2 महिन्यांमध्ये 4 मिलियन टन शुगर बीटचे प्रसंस्करण केले। 5 नोव्हेंबरपर्यंत 529,900 टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आणि 4.03 मिलियन शुगर बीटचे प्रसंस्करण केले गेले। 28 ऑक्टोबरपासून देशभरामध्ये 30 साखर रिफायनरींमध्ये बीटाचे प्रसंस्करण केले आहे। युक्रेनमध्ये 2020-2021 विपणन वर्ष अधिकारिक पद्धतीने 5 सप्टेंबरला सुरू झाले होते।